आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जैन धर्मातील आध्यात्मिक गुरु आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रारंभ. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकंदर 4,415 भारतीयांना मायदेशी व्रत आणलं. बिहारमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाईल अॅपच्या माध्यमातून नागरिक ई मतदान करणार अशी सुविधा देणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य. आणि आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कतारचा पराभव करत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जैन धर्मातील आध्यात्मिक गुरु आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा प्रारंभ करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत. भगवान महावीर अहिंसा भारती ट्रस्ट यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून यामार्फत वर्षभर विविध आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आचार्य विद्यानंदजी महाराज हे जैन समाजातील आध्यात्मिक गुरु आणि समाज सुधारक होते. त्यांनी जैन दर्शन आणि नैतिकता या विषयावर 50 रचना केल्या असून प्राकृत जैन दर्शन आणि शास्त्रीय भाषांच्या विकासासाठी त्यांनी कार्य केलं. तसंच देशातील अनेक जैन मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात काल त्या बोलत होत्या. एमएसएमई क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. जगभरात एमएसएमई क्षेत्राची महत्वाची भूमिका ओळखून संयुक्त राष्ट्रांनी 2017 27 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिन म्हणून घोषित केला आहे. इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकंदर 4,415 भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यात आलं आहे. यामध्ये इराणमधून 3,597 तर इस्रायलमधून 818 भारतीयांना विशेष विमानानं भारतात परत आणण्यात आलं आहे. यामध्ये 1,500 जास्त महिला आणि 500 लहान मुलांचा समावेश आहे. याबरोबरच 14 ओसीआय कार्डधारक नागरिक 9 नेपाळी नागरिक 4 श्रीलंकेचे नागरिक आणि 1 इराणी नागरिक यांचाही यामध्ये समावेश आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अर्घजी यांच्याशी इराणमधल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी झालेली चर्चा फलदायी ठरल्याचं एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय नागरिकांना मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जयशंकर यांनी सय्यद अर्घजी यांचे आभार मानले आहेत. जम्मू काश्मीरमधील किशनगंगा आणि रातले जलविद्युत प्रकल्पाबाबत मध्यस्थ न्यायालयानं दिलेला निर्णय मान्य करायला भारतानं नकार दिला आहे. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदी पाणीवाटपाबाबतचा पाकिस्तानबरोबरचा करार स्थगित केला असून हा निर्णय या कराराचा भंग करणारा तसंच पाकिस्तान धार्जिणा आहे. भारतानं या मध्यस्थ न्यायालयाच्या स्थापनेला कधीही कायदेशीर मान्यता दिलेली नाही त्यामुळे हा निर्णय भारताला मान्य नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातमधल्या गांधीनगर इथं माहिती आणि ग्रंथालय संपर्क केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात समाज माध्यमावरील आपल्या संदेशात अमित शहा यांनी म्हटलं आहे की या केंद्राच्या माध्यमातून सर्व ग्रंथालयं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जोडण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं जात आहे. यावेळी अमित शहा यांनी सस्तू साहित्यवर्धक कार्यालय या मोबाईल अॅपचं देखील उद्घाटन केलं. या मोबाईल अॅपद्वारे नागरिक आपल्या आवडीची पुस्तकं घरी मागू शकतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहारमध्ये आज होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाईल एपच्या माध्यमातून नागरिक ई मतदान करणार असून अशा प्रकारे निवडणुकीत मतदानासाठी मोबाईल एपचा वापर करणारं बिहार हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे. आज बिहारमधील 6 नगरपंचायत आणि 36 नगरपालिकांमध्ये निवडणुका होत असून सकाळी 7 ते संध्याकाळी 5 दरम्यान मतदान होत आहे. यामध्ये प्रथमच मोबाईलद्वारे ई मतदान करण्यासाठी 40,000 नागरिकांनी अर्जाद्वारे नाव नोंदणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. सकाळी 7 ते 1 दरम्यान हे मतदार मोबाईल एपद्वारे मतदान करणार आहेत. बिहारसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी म्हटलं आहे. या मोबाईल एपद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याचा फायदा नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, गंभीर आजारानं त्रस्त नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना होईल असं प्रसाद यांनी सांगितलं. ई मतदानासाठी पुण्यातील सीडॅक संस्थेनं सर्व सुरक्षा व्यवस्था असलेल्या आणि व्हीव्हीपॅटची सुविधा असलेल्या 2 मोबाईल एपच्या यंत्रणा विकसित केल्याचंही दीपक प्रसाद यांनी सांगितलं. महाराष्ट्रात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेलं धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय करावेत, तसंच गणेश मूर्ती तयार करताना पर्यावरणस्नेही सामुग्रीचा आणि नैसर्गिक रंगांचा वापर करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. सन 2026 साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन 15% वाढून 3.5 कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे. जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस उत्पादक राज्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाचं उत्पादन आणि लागवडीखालचं क्षेत्र वाढणार आहे. पुरवठा वाढल्यामुळे देशांतर्गत पुरवठ्याची चिंता कमी होईल. धोरणात्मक परिस्थिती अनुकूल राहिली तर इथेनॉल उत्पादनही मोठ्या प्रमाणात होईल असं या अहवालात म्हटलं आहे. इंग्लंड आणि भारतीय महिला संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला आजपासून इंग्लंडमधील टेंट ब्रिज नॉटिंगहॅम इथं सुरुवात होत आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघानं नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय 3 सामन्यांच्या मालिकेत उत्तम कामगिरी बजावली आहे. कोलंबो इथं सुरू असलेल्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं काल कतारचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा विश्वविजेता खेळाडू पंकज अडवाणी यानं काल एकेरी सामन्यात अली अल औबेदली याला 62-24 अशा गुणांनी हरवलं. दुसऱ्या एकल सामन्यात भारताचा सुवर्णपदक विजेता खेळाडू आदित्य मेहता यानं बशर अब्दुल मजीद याचा 115.5 गुणांनी पराभव केला. दुहेरी सामन्यात पंकज अडवाणी आणि ब्रिजेश दमानी यांनी विजय नोंदवला. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात नैऋत्य मान्सून देशभरात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. या अंदाजानुसार पुढील 7 दिवसात वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात, केरळ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये आजही जोरदार पाऊस कायम राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जैन धर्मातील आध्यात्मिक गुरु आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रारंभ. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत 4,415 भारतीयांना मायदेशी परत आणलं. बिहारमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाईल एपच्या माध्यमातून नागरिक ई मतदान करणार अशी सुविधा देणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य. आणि आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कतारचा पराभव करत भारतीय संघाचा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.